नमस्कार. आज आपण अहिल्याबाई होळकर यांच्या कार्याबद्दल बोलणार आहोत, म्हणजे विशेषतः त्यांचं सामाजिक योगदान कसं होतं यावर आपण लक्ष देऊ.
हो,
आपल्याकडे काही लेख आणि नोंदी आहेत, त्या आधारावरच ही चर्चा आपण करणार आहोत.
नक्कीच.
अहिल्याबाई एक कुशल प्रशासक आणि परोपकारी राणी म्हणून ओळखल्या जातात, तर हे कसं घडलं हेच आज आपण समजून घेणार आहोत.
आणि त्यांची ती पद्धत शासनाची आणि दातृत्वाची ती खूप म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण होती.
हो, खास करून तो खासगी संपत्तीचा वापर, म्हणजे स्वतःची संपत्ती त्यांनी सार्वजनिक कामांसाठी वापरली.
अगदी. आणि हीच गोष्ट त्यांच्या कामाचं वेगळेपण दाखवते. अहिल्याबाईंचं कार्य समजून घेणं महत्वाचं आहे आजच्या काळात सुद्धा.
का?
कारण त्यांनी फक्त राज्य सांभाळलं नाही, तर संपूर्ण भारतात सामाजिक आणि धार्मिक सलोखा वाढवण्यासाठी खूप मोठं काम केलंय. त्याचे परिणाम आजही दिसतात आपल्याला.
बरोबर. तर सुरुवात करूया त्यांच्या प्रवासापासून. त्यांचा जन्म 1725 मध्ये
महाराष्ट्रातल्या चौंडी गावात.
हो, चौंडी. आणि पती खंडेराव होळकर आणि सासरे मल्हारराव होळकर यांच्या निधनानंतर, म्हणजे साधारण 1766 नंतर, त्यांनी राज्यकारभार हाती घेतला.
बरोबर. खंडेराव 1754 मध्ये आणि मल्हारराव 1766 मध्ये गेले.
आणि मग एक महत्वाचा निर्णय त्यांनी घेतला, राजधानी हलवण्याचा, इंदोर जवळून
महेश्वरला, नर्मदेच्या काठी.
हो, महेश्वरला नेली. आणि मग सुमारे 30 वर्ष, काही ठिकाणी 28 वर्ष म्हटलंय, त्यांनी राज्य केलं. 1795 मध्ये त्यांचं निधन झालं.
आणि या काळात त्यांनी राज्यकारभारात जी स्थिरता आणली ती खरंच वाखाणण्याजोगी आहे.
कसं काय?
त्यांनी तुकोजीराव होळकर यांना सेनाप्रमुख नेमलं. राज्याच्या संरक्षणाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. त्यामुळे काय झालं की त्यांच्या जवळपास 3 दशकांच्या कारकिर्दीत माळवा प्रांत शांत राहिला, स्थिर राहिला. पण याहीपेक्षा महत्वाची गोष्ट जी मला वाटते ती म्हणजे त्यांची नैतिकता. त्यांनी स्वतःच्या किंवा कुटुंबाच्या खर्चासाठी कधीच सरकारी तिजोरीला हात लावला नाही.
अच्छा.
त्यांच्याकडे स्वतःची म्हणजे खासगी संपत्ती होती, अंदाजे 16 कोटी रुपयांची.
16 कोटी त्या काळात?
हो. आणि ही सगळी रक्कम त्यांनी फक्त आणि फक्त धर्मादाय आणि लोकांच्या कल्याणासाठी वापरली.
कमाल आहे.
आणि या खासगी मालमत्तेचं व्यवस्थापन पण स्वतंत्र होतं, म्हणजे तिचा खजिना वेगळा, तिची व्यवस्था वेगळी. हे त्यांच्या प्रशासकीय विचारांचं उत्तम उदाहरण आहे, नाही का?
नक्कीच. 16 कोटी रुपये आणि ते पूर्णपणे लोकांसाठी वापरणं हे खरंच दुर्मिळ आहे. आणि त्यांच्या कामाची व्याप्ती तर म्हणजे फक्त माळव्यापुरती नव्हती.
अजिबात नाही, देशभर पसरलेली होती. त्यांनी कितीतरी मंदिरं बांधली, जुन्या मंदिरांचा जीर्णोद्धार केला. सगळ्यात महत्वाचं उदाहरण म्हणजे काशी विश्वनाथ मंदिर.
हो, जे औरंगजेबाने पाडलं होतं ते त्यांनी 118 वर्षांनी पुन्हा बांधलं.
118 वर्षांनी? ही गोष्ट फक्त एका वास्तूची पुनर्बांधणी नव्हती.
नाही, ती एका मोठ्या सांस्कृतिक प्रतीकाची पुनर्स्थापना होती. आणि एवढंच नाही, एलोराच्या कैलास मंदिरासारख्या ठिकाणी पण त्यांचं काम आहे.
अच्छा.
आणि यासोबतच देशभरात घाट बांधले, धर्मशाळा उभारल्या, अन्नछत्र सुरू केली,
पिण्याच्या पाण्याची सोय, विहिरी, बारवा.
अगदी. सोमनाथ, द्वारका, केदारनाथ पासून ते थेट गया, पुरी, पंढरपूर, परळी, वैजनाथ पर्यंत अनेक ठिकाणी त्यांची कामं आजही आहेत.
आणि ती गंगाजल पाठवण्याची गोष्ट, 34 तीर्थक्षेत्रांना.
हो, ती पण खूप महत्वाची आहे. देशात एक प्रकारची भावनिक जोडणी राहावी हा त्यामागचा विचार होता. दरवर्षी 34 मुख्य तीर्थक्षेत्रांना पवित्र गंगाजल पाठवण्याची व्यवस्था त्यांनी केली होती.
या सगळ्या कामांचा परिणाम फक्त धार्मिक किंवा भावनिक नव्हता, नक्कीच त्याचे सामाजिक आणि आर्थिक फायदेही झाले असणार.
झालेच. त्यांनी रस्ते बांधले, रस्त्यांच्या कडेला झाडं लावली, प्रवाशांसाठी विश्रांतीची सोय केली, म्हणजे धर्मशाळा वगैरे.
त्यामुळे व्यापार, दळणवळण सोपं झालं असणार.
नक्कीच, त्याला चालना मिळाली. आणि महेश्वर, ते फक्त राजधानी नव्हती, त्यांनी त्याला साहित्य, कला आणि विशेषतः वस्त्रोद्योगाचं एक महत्वाचं केंद्र बनवलं.
महेश्वरी साड्या
सिद्ध आहे आणि रेवा सोसायटीसारख्या संस्थांमुळे ते टिकून आहे. हजारो लोकांना, विशेषतः महिलांना त्यामुळे रोजगार मिळालाय.
हे खूप महत्वाचं आहे, महिलांना रोजगार.
आणि अजून एक गोष्ट, त्यांनी होळकर घराण्यातल्या स्त्रिया आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र असाव्यात म्हणून एक वेगळा ट्रस्ट पण स्थापन केला होता. ही त्यांची दूरदृष्टी दाखवते.
खरंच. आणि त्यांच्या या सगळ्या कार्याची दखल मग अर्थातच अनेकांनी घेतली, इतिहासकारांनी, अभ्यासकांनी.
हो, ब्रिटिश अधिकारी सर जॉन माल्कम यांनी त्यांना दैवी अवतार आणि सर्वात पवित्र शासकांपैकी एक असं म्हटले.
इतिहासकार जदुनाथ सरकार त्यांच्या राजकीय शहाणपणाबद्दल बोलतात. त्यांनी महादजी शिंदेंना जो पाठिंबा दिला होता त्याचं महत्व सांगतात.
जॉन के त्यांना तत्वज्ञानी राणी म्हणतात. परमहंस योगानंदांनी त्यांना आधुनिक भारतातील महान स्त्री म्हणून गौरवलं आहे.
आणि त्यांच्या सन्मानार्थ 1996 मध्ये टपाल तिकीट निघालं. इंदोर विमानतळ आणि विद्यापीठाला त्यांचं नाव दिलं गेलं.
आणि अगदी अलीकडे अहमदनगर शहराचं नाव आता अहिल्यानगर झालं आहे. हे सगळं त्यांचं कार्य किती चिरस्थायी आहे हेच दाखवतं.
बरोबर.
म्हणजे थोडक्यात काय तर अहिल्याबाई होळकर या फक्त एक शासक नव्हत्या, त्या एक दूरदृष्टीच्या प्रशासक होत्या. खूप धार्मिक आणि दानशूर होत्या, पण तितक्याच व्यवहारकुशल होत्या. कला संस्कृतीला त्यांनी आश्रय दिला आणि त्या समाजसुधारकही होत्या.
आणि त्यांचं कार्य फक्त त्यांच्या प्रांतापुरतं मर्यादित राहिलं नाही.
नाही, ते संपूर्ण भारतात पोहोचलं आणि त्याचा प्रभाव आजही आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे दिसतो.
खरंय, आपल्याकडच्या नोंदींमध्ये त्यांनी काय काय बांधलं, कुठे कुठे काम केलं याचा तपशील आहेच, पण मला एक वेगळा विचार येतोय मनात. त्यांची स्वतःची श्रद्धा, त्यांची वैयक्तिक निष्ठा आणि दुसरीकडे त्यांची ती प्रचंड खाजगी संपत्ती, त्यांनी या दोन्हीचा वापर करून देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या लोकांसाठी सार्वजनिक हिताची कामं केली.
हो, हे त्यांचं वैशिष्ट्य होतं.
यातून एका नेतृत्वाची वैयक्तिक निष्ठा आणि त्याची सार्वजनिक जबाबदारी यांच्यातलं नाटक कसं असावं याबद्दल काहीतरी महत्त्वाचं शिकायला मिळतं, नाही का?
नक्कीच. विशेषतः भारतासारख्या देशात जिथे इतकी विविधता आहे, तिथे एका शासकाने स्वतःच्या साधनांमधून सर्वांना जोडण्याचा जो प्रयत्न केला तो आजही किती महत्त्वाचा वाटतो हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. नक्कीच.